डॉक्टर बाबासाहेबांनी माणसाला मानवतेची जाणीव करून देत हे देखील सांगितलं की आज या जगाला आणि या देशाला युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज आहे. आणि याच विचाराने स्वयंप्रेरित होऊन बाबांनी येवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली. संपूर्ण भारत बौद्धमय करण्याची शपथ घेतली आणि 14 ऑक्टोबर रोजी नागपूर इथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन बौद्ध धर्म अंगीकारला आणि सर्व बांधवांना जातीयतेच्या वादातून मुक्त केलं.
तथागताच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा अम्मा दिली भीमाने मंगल दिन तो जनी दीक्षा अम्मा दिली भीमाने मंगल दिन तो जनी तथागताच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा अम्मा दिली भीमाने मंगल दिन तो जनी दीक्षा अम्मा दिली भीमाने मंगल दिन तो जनी अम्मा।